नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोते हो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सेनाधीश परमेश्वर पित्या, तू जो पवित्र आहेस, तू जो न्याय आहेस, त्या तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होत आहोत. आम्हाला माहीत आहे प्रभू की तू आमच्यावर प्रेम केलेला आहेस. तू आम्हाला सोडत नाही, त्यागत नाही. तुला आमचे स्मरण राहते. तू आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये रुची ठेवतोस आणि म्हणूनच आज आम्ही ह्या जगामध्ये जगत आहोत, जिवंत आहोत. जरी प्रभू आम्ही चुकलो आम्ही तुझ्यापासून दूर गेलोत तरी तू आम्हाला सोडलं नाहीस. तू आमच्या सोबत सोबत राहिलास, तू आम्हाला चालवलंस. ह्यावेळी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातास समर्पित करीत आहोत. आजचं वचन ऐकत असताना तू आमचं मार्गदर्शन कर, तू आमच्याशी बोल. आम्ही आमची हृदय तुझ्यासमोर उघडी करीत आहोत. आमच्या प्रत्येकाची स्थिती तुला ठाऊक आहे प्रभू, तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श करून आरोग्य दे. जे मानसिक रूपाने आजारी आहेत त्यांना तू स्पर्श कर. त्यांचे सर्व मानसिक विकार तू दूर कर आणि त्यांना आपली शांती पुरव. प्रत्येकाची तू मदत कर. ही लहानशी विनंती आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, आज आम्ही जुन्या करारातील एका नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत आणि ते पुस्तक आहे हग्गयचे पुस्तक. ह्या पुस्तकाचा परिचय प्रथम आम्ही करून घेणार आहोत. जर आपल्याजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा हग्गयचे पुस्तक. आता ह्या पुस्तकाचा लेखक कोण आहे ते आम्ही पाहणार आहोत. जे अवशिष्ट लोक वापस परतलेत त्यांचे संदेष्टे होते हग्गय, जखर्या आणि मलाखी. हग्गय जो ह्या लहान पुस्तकाचा लेखक आहे त्याला एझ्रा 5:1-2 आणि एझ्राचे पुस्तक 6:14 जे अवशिष्ट लोक बाबिलोनच्या बंदिवासानंतर वापस परतले होते त्यांना उत्साहित करणाऱ्या 2 संदेष्ट्यांपैकी एक म्हणून उल्लेखण्यात आले आहे. वाचूया श्रोत्यानो एझ्राचे पुस्तक 5:1-2. त्या समय यहुदा व एरुश्लेम यात जे यहुदी राहत होते त्यास हग्गय व जखर्या बिन इद्दो हे संदेष्टे इस्रायलांच्या देवाच्या नामाने संदेश देत असत. जरुबाबेल बिन शेलतियेल आणि येशुवा बिन योसादाक हे तयार होऊन एरुश्लेमेतील देवाचे मंदिर बांधू लागले. देवाचे संदेष्टे त्यास सहाय्य करीत असत. तसेच 6:14 आम्हाला सांगतं, हग्गय संदेष्ट्या आणि जखर्या बिन इद्दो यांच्या संदेशांमुळे यहुदी वडीलजन मंदिर बांधित राहिले आणि त्यात त्यास यश आले. इस्रायलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दार्यावेश व अर्थशस्त यांच्या फरमानाबर हुकुम त्यांनी ते मंदिर बांधून पुरे केले. श्रोत्यानो, त्यांना सर्व अडचणी आणि अडथळे येत असताना सुद्धा मंदिर बांधण्यासाठी त्यांनी ह्या लोकांना उत्साहित केले होते. ह्यावरून आणि त्याने आपल्या भविष्यद्वाणी जे स्वतःविषयी काही उल्लेख केले त्यावरून 4 गोष्टी आमच्या समोर स्पष्ट होतात. पहिली गोष्ट, हग्गय स्वतःला पुढे न करता देवाचे नाव उंचावणारा असा होता. त्याने बप्तिस्मा देणारे योहानाने जे स्थान घेतले तेच घेतले. योहानाने म्हटले होते, त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. अगदी हेच हग्गयने स्वतःच्या जीवनात केले. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की तो देवाचा संदेश वाहक होता. सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्याच्या संदेशाला स्पष्ट करते. तिसरी गोष्ट की त्याने फक्त लोकांना दाटले नाही परंतु फार विलक्षण रीतीने त्यांना उत्साहित केले, त्यांना उत्तेजना दिली. चौथी गोष्ट जी आम्हाला पाहायला मिळते ती ही की त्याने फक्त उपदेशच केला नाही तर त्याने त्यानुसार करून सुद्धा दाखवले. आता ह्या पुस्तकाचा जो लेखन काळ आहे तो आम्ही पाहणार आहोत. हग्गयने त्याच्या पुस्तकाची सुरुवात असे बोलून केली, दारावेश राजाच्या कारकिर्दीच्या 2 6 महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शलतियेल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यास हग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे. या राजाने ख्रिस्तपूर्व 521 राज्य करण्यास सुरुवात केली होती. तो म्हणतो की दारावेश राजाच्या कारकिर्दीच्या 2 ह्यामुळे जगाच्या अशास्त्रित इतिहासात ह्या संदेष्ट्याचा समय निश्चित करणे इतिहासकारांना सोपे गेले. हे फार मनोवेदक आहे की बंदिवासानंतरच्या संदेष्ट्यांनी आपल्या भविष्यद्वाणीची तारीख गैर यहुदी सत्ताधाऱ्यांच्या राज्यकालानुसार निश्चित केली. ज्या संदेष्ट्यांनी बंदिवासात जाण्यापूर्वी भविष्यद्वाणी केली त्यांनी आपल्या लिखाणाची तारीख इस्रायलाच्या राजासोबत किंवा यहुदाच्या राजासोबत किंवा दोन्ही राजांच्या कारकिर्दीच्या कालानुसार निश्चित केली. बंदिवासानंतर उत्तरी राज्यात किंवा दक्षिणी राज्यात कोणी राजा नसल्यामुळे हग्गय आपल्या भविष्यद्वाणीची तारीख गैर यहुदी राजाच्या कारकिर्दीनुसार देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले लुकरू शुभर्तमान 21 आणि 24 वचनात कि ते तरवारीच्या धारेने पडतील, त्यास बंदीवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय एरुश्लेमेस पायाखाली तुडवितील. श्रोतानो, हग्गयच्या दिवसात परराष्ट्रीयांची सद्दी आधीच सुरू झाली होती. खरे पाहता त्याची सुरुवात यहुदा राज्य नबुखदनेसराच्या नेतृत्वाखाली जेव्हा बंदिवासात गेले तेव्हाच झाली होती. तेव्हापासून एरुश्लेम परराष्ट्रीयांच्या वर्चस्वाखाली आहे आणि हग्गय आपल्या भविष्यद्वाणीची तारीख त्यानुसार देत आहे. आता ह्या पुस्तकाचा विषय आपण पाहणार आहोत. हग्गयच्या पुस्तकाचा विषय आहे मंदिराची पुनर्बांधणी आणि त्याला स्वच्छ करून चांगला उजाळा देणे. ही संदेष्टाची जी ओढ आहे तो विषय ह्या पुस्तकाचा आहे. मंदिराच्या उभारणीसाठी लोक वेळ लावित होते म्हणून त्याने त्यांना दाटलेच नाही, तर त्याने ह्या कामात त्यांना मदत केली आणि त्यांना उत्साहित केले. आता ह्या पुस्तकात जो संदेश आहे तो हा आहे श्रोत्यानो, की प्रभूच्या वचनाचा एक उच्चतम अधिकार मानून त्याने उतारा दिला आणि त्याने निरंतर प्रभूच्या वचनाला उच्चतम स्थान दिले. त्याने स्वइच्छेने स्वतःला दीन केले जेणेकरून परमेश्वर उंचावल्या जावा. हग्गयचा संदेश व्यवहारात्मक होता. तो साधा आणि 2+2=4 प्रमाणे वास्तविक होता. हग्गयची भविष्यद्वाणी आणि याकोबाचे पत्र ह्यात बरेच साम्य आहे. दोघेही रोजच्या गोष्टींवर भर देतात. कृती आत्मिक आहे. काही न करण्याची प्रवृत्ती वाईट आहे. दोघेही हे मापन सूत्र जीवनाला लागू करतात. कार्य हे जीवनाचे माप आहे. हग्गयचा जो समकालीन संदेष्टा होता जखऱ्या, तो फार स्वप्नाळू होता व नेहमी मनोराज्यात वावरणारा होता. परंतु श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की हग्गयचे दोन्ही पाय जमिनीवर होते. अर्थातच तो व्यवहारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवणारा होता. परंतु श्रोत्यानो, कृती करणारा आणि स्वप्नाळू व्यक्ती दोघांनी सोबत चालण्याची गरज असते. करिंथकरास पहिले पत्र 15 आणि 58 वचन ह्या पुस्तकावर अचूकपणे लागू होते. करिंथकरास पहिले पत्र 15:58 वचन, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळवा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. आता हग्गयच्या पुस्तकाची जी विशेष वचने आहेत ती आपण पाहणार आहोत. हग्गयचे पुस्तक 1 आणि 8 वचन ह्या पुस्तकाचे विशेष असे वचन आहे. हे सांगतं, डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रकट करीन असे परमेश्वर म्हणतो. तसेच 1 14 वचन सुद्धा ह्या पुस्तकाचे विशेष असे वचन आहे. 14 वचन, यहुदाचा प्रांताधिकारी शलतेल याचा पुत्र जरुबाबेल, मुख्य याजक यहोसादाक याचा पुत्र यहोशवा व सर्व अवशिष्ट लोक यांच्या आत्म्यास परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले. श्रोत्यानो, ह्या पुस्तकाचा दिनदर्शिकेप्रमाणे जो काल आहे तो 3 महिने 14 दिवस आहे. ह्या पुस्तकामध्ये 5 संदेश आहेत व प्रत्येक विशिष्ट तारखेला देण्यात आलेला संदेश आहे. दिनदर्शिका जे काही लिहिण्यात आले आहे त्याविषयी आम्हाला सुगावा देते. सप्टेंबरची 1 आणि प्रभू ख्रिस्ताच्या आधी 520 लोकांना देण्यात आलेले आव्हान आहे. 1:11 ह्याविषयी आम्हाला सांगतात. ह्यामध्ये लोकांना देण्यात आलेले आव्हान आम्हाला सापडते. तसेच सप्टेंबरची 24 ख्रिस्ताआधी 520 1:12-15 ह्या आव्हानाकरिता लोकांनी जो प्रतिसाद दिला तो आम्हाला पाहायला मिळतो. त्यामध्ये मंदिराची उभारणी आणि लोकांनी कशाप्रकारे आज्ञा पालन केले आणि त्यांना कशाप्रकारे देवाकडून मान्यता मिळाली ते आम्हाला वाचायला मिळते. नंतर तिसरा जो संदेश आहे तो आहे ऑक्टोबर 21 तारीख 520 मध्ये दुसरा अध्याय 1-9 वचनांमध्ये हा संदेश आम्हाला पाहायला मिळतो, ज्यामध्ये लोकांची निराशा आणि देवाने त्यांना दिलेले प्रोत्साहन पाहायला मिळते. नंतर चौथा जो संदेश आहे तो आहे डिसेंबरची 24 तारीख 520 मध्ये दुसरा अध्याय 10-19 वचने, ज्यामध्ये कायद्याचे अनुसरण करण्याकरिता लोकांना आव्हान देण्यात आलेले आहे आणि जे काही तत्व होते त्यांचे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. नंतर पाचवा जो संदेश आहे तो आहे डिसेंबरची 24 तारीख 520 सालामध्ये दुसरा अध्याय 20-23 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. देवाच्या कार्यक्रमाचे प्रगटीकरण ह्यामध्ये मांडण्यात आलेले आहे आणि भविष्यामध्ये ह्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते सुद्धा सांगण्यात आलेले आहे. आता आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. बाबिलोनच्या 7 वर्षाच्या बंदिवासातून जे लोक वापस एरुश्लेमेस परतलेत त्यांचा हा गय हा संदेश होता. ह्या भविष्यद्वाणीचा अभ्यास करताना आमच्या लक्षातील श्रोतांनो की भविष्य सूचक पुस्तकासोबत ऐतिहासिक पुस्तकांचा अभ्यास करणे किती महत्वाचे आहे, कारण तेव्हाच आम्हाला ही पुस्तके आणि घडलेल्या गोष्टी समजू शकतात. अशी काही पुस्तके आहेत जी एकत्र बसू शकतात. एझ्रा, नेहमिया आणि एस्तेर ही पुस्तके ऐतिहासिक वृत्तांत सांगतात आणि हग्गय, जखऱ्या आणि मलाखी ही पुस्तके भविष्य सूचक भागात मोडतात. तसेच दानिलाचे पुस्तक प्रथम अभ्यासायला हवे. ही पुस्तके एकत्र जोडलेली आहेत व ह्यांचा एकत्र मिळून एक भाग होतो आणि जेव्हा ही पुस्तके आम्ही एकत्र वाचतो तेव्हाच आम्हाला कळतं की कोणत्या परिस्थितीत परमेश्वराने काय केले आणि परमेश्वराने आपल्या लोकांना कशा प्रकारे जागृत केले, आपल्या संदेशांद्वारे त्याने लोकांना काय सांगितले. अन्यथा ही पुस्तके आम्हाला समजू शकत नाहीत. आता लोकांना जे आव्हान देण्यात आले त्याविषयी आपण पाहणार आहोत. हग्गय आणि जखऱ्या ह्यांनी सारख्याच वेळी भविष्यद्वाणी केली आणि तरी सुद्धा श्रोत्यानो ज्या प्रकारे त्यांनी ती मांडली त्यामध्ये भिन्नता होती. ह्या दोघांनी परतलेल्या अवशिष्ट लोकांना मंदिर बांधण्यासाठी आणि एरुश्लेमच्या भिंती पुन्हा बांधण्यासाठी आव्हान केले, त्यांना उत्साहित केले. एझ्राचे पुस्तक 5 पहिली 2 वचने आम्हाला सांगतात. एझ्राचे पुस्तक 5 पहिली 2 वचने, त्या समय यहुदा व एरुश्लेम यात जे यहुदी राहत होते त्यास हग्गय व जखऱ्या बिन इद्दो हे संदेश ते इस्रायलांच्या देवाच्या नावाने संदेश देत असत. जरुबाबेल बिन शल्तियल आणि येशुवा बिन योसादाक हे तयार होऊन एरुश्लेमेतील देवाचे मंदिर बांधू लागले. देवाचे संदेश ते त्यास सहाय्य करीत असत. म्हणून इस्रायलच्या ऐतिहासिक पुस्तकात हग्गय आणि जखऱ्या ह्यांचा उल्लेख 2 संदेश ते ज्यांनी लोकांना मंदिर बांधण्यास उत्साहित केले व त्यात त्यांची मदत केली म्हणून करण्यात आला आहे. तसेच इस्रायलचे पुस्तक 6:14 वचनामध्ये आम्ही वाचले होते की हग्गय संदेष्टा आणि जखऱ्या बिन इद्दो यांच्या संदेशांमुळे यहुदी वडीलजन मंदिर बांधित राहिले आणि त्यात त्यास यश आले. इस्रायलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दार्यावेश व अर्थशस्त यांच्या फरमानाबर हुकुम त्यांनी ते मंदिर बांधून पुरे केले. आता पहिलं वचन आम्हाला सांगतं हग्गयचे पुस्तक पहिले वचन, पहिला अध्याय पहिले वचन. दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 6 महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शल्तेल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यास हग्गय संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे. ह्या ठिकाणी श्रोत्यानो आम्हाला भविष्यद्वाणीची तारीख देण्यात आलेली आहे, जी आहे 1 सप्टेंबर 520 इसवीसनपूर्व. यहुदी दिनदर्शिकेप्रमाणे हे पुस्तक आहे ज्याची तारीख आम्ही सहजपणे निश्चित करू शकतो. मी परिचयात सांगितल्याप्रमाणे ही तारीख परराष्ट्रीय सत्ताधारी दार्यावेशाप्रमाणे आहे. ही तारीख इस्रायलचा राजा किंवा यहुदाचा राजा ह्यांच्याप्रमाणे नाही, कारण हग्गय परराष्ट्रीयांच्या काळात लिहित होता ज्याची सुरुवात बाबिलोनच्या बंदिवासापासून झाली आणि आजपर्यंत सुरू आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने लुकृष शुभवर्तमान 21 अध्याय आणि 24 वचनात लिहिले, लुक्रुश शुभवर्तमान 21वा अध्याय आणि 24वे वचन, हे वचन आम्हाला सांगतं, ते तरवारीच्या धारेने पडतील, त्यास बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय एरुश्लेमेस पायाखाली तुडवितील. श्रोत्यांनो, हाग्गय संदेष्टाच्याद्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ह्या लहान पुस्तकात आम्हाला हे वाक्य निरंतर सापडेल की हाग्गय पुन्हा आणि पुन्हा देवाच्या वचनाचा उल्लेख करतो. तो हे स्पष्ट करतो की तो स्वतःचे विचार बोलत नाही, तर तो देवाचे विचार, देवाचे वचन लोकांना सांगत आहे. यहुदाचा प्रांताधिकारी शलतेल याचा पुत्र जरुबाबेल असे तो ह्या पहिल्या वचनात सांगत आहे. जरुबाबेल ह्या नावाचा अर्थ आहे बाबेल मध्ये पेरलेला. ह्याचा अर्थ तो बाबेल मधील गुलामीच्या काळात जन्मला होता. हे खरे पाहता परराष्ट्रांचे नाव होते, परंतु तो दाविदाच्या वंशातला होता, यहोयाखिनचा पोता होता. इतिहासाचे पहिले पुस्तक 3 अध्याय आणि 17 आणि 19 वचनांमध्ये आम्हाला वचन सांगतं. इतिहासाचे पहिले पुस्तक 3 अध्याय 17 आणि 19 वचने, बन्निवान यखन्या याचा पुत्र शलतेल, पदायाचे पुत्र जरुबाबेल व शिमी, जरुबाबेलाचे पुत्र मशुलाम व हनन्या, त्यांची बहीण शलोमित. ह्यांची नियुक्ती सायरसने यहुदाचा प्रांताधिकारी म्हणून केली होती. इस्राचे पुस्तक 5वा अध्याय 14वे वचन आम्हाला सांगते, देवाच्या मंदिरातली सोन्या रुपयाची पात्रे नबुखदनेस्सराने एरुश्लेमेच्या मंदिरातून काढून नेऊन बाबेलातील मंदिरात ठेवली होती. ती कोरेश राजाने तेथील मंदिरातून बाहेर काढून शेष बस्सर नावाच्या पुरुषास अधिकारी नेमून त्याच्या हवाली केली. तो म्हणतो की मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा. यहोशवा हा यहोसादाकाचा पुत्र होता व तो बाबिलोन्यांच्या हल्ल्याच्या वेळी त्या ठिकाणी महायाजक होता. इतिहासाचे पहिले पुस्तक 6वा अध्याय आणि 15वे वचनाप्रमाणे इतिहासाचे पहिले पुस्तक 6वा अध्याय आणि 15वे वचन, परमेश्वराने नबुखदनेस्सराच्या हस्ते यहुदा व एरुश्लेम यांचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक कैदी झाला. हा धार्मिक पुढारी होता. म्हणून आपण पहा की परमेश्वर आपला संदेश प्रथम पुढाऱ्यांना, धार्मिक पुढाऱ्यांना आणि नागरिकांवर सत्ता गाजवणाऱ्या पुढाऱ्यांना देत आहे. जेव्हा इस्रायली बाबिलोनी बंदिवासानंतर स्वतःच्या भूमीवर परतले, तेव्हा ते मोठी अपेक्षा बाळगून परतले होते. पुनर्बांधणी करण्याचा त्यांचा उत्साह उच्च पातळीवर पोहोचला होता, परंतु त्यांचा हा उत्साह लवकरच थंडा झाला. त्यांच्या मार्गात फार मोठमोठे अडथळे निर्माण झाले. त्यांना त्यासाठी फार कठीण परिश्रम आणि प्रयत्न करायला हवे होते. अशा परिस्थितीतून गेल्यानंतर, मंदिराची बांधणी सुरू केल्यानंतर ते निराश झालेत. असे वाटत होते की ह्या अडचणी जणू दुर्निर्वार्य आहेत. म्हणून त्यांनी अशी धारणा केली की ही परमेश्वराची वेळ नाही की आम्ही हे बांधकाम करावे. दुसऱ्या शब्दात हे त्यांचे खोटे समाधान होते. हा त्यांचा ढोंगीपणा होता. त्यांनी म्हटले, हे फार कठीण आहे, म्हणून आम्ही हे करावे अशी देवाची इच्छा नाही. त्यांनी देवाच्या मंदिराचा पायवा उभारला, परंतु शोमरण्यांचा विरोध इतका तीव्र होता की त्यांना बांधकाम थांबवावे लागले. आणि त्यासाठी त्यांनी काय कारण दिले की अजून परमेश्वराची वेळ हे बांधकाम करण्यासाठी आलेली नाही. श्रोत्यांना, आम्हाला दिसतं की 15 वर्षेपर्यंत हे काम तसेच पडून राहिले. या वर्षांमध्ये प्रत्येकाने आपापल्यासाठी सुंदर अशी घरे बनवलीत. त्यांनी आपल्या घर बांधण्याकडे जास्त लक्ष पुरवलेत, परंतु परमेश्वराच्या मंदिराचे कार्य 15 वर्षेपर्यंत तसेच पडून राहिले. आज सुद्धा ही स्थिती आम्हाला आढळते. लोक मोठमोठ्या इमारती बांधत आहेत. लोकांजवळ इतका पैसा आला आहे की नवल वाटतं की कुठून आला, कसा आला आणि कशा प्रकारे ते इतके बांधकाम करू शकत आहेत. परंतु हे साक्षात आमच्या डोळ्यासमोर आज घडत आहे. तुम्ही ह्या पृथ्वीवर कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बांधकाम होत असलेले आढळेल. लोक स्वतःच्या घरासाठी, स्वतःचे घर सुंदर बनवण्यासाठी कितीतरी पैसा खर्च करतात, किती वेळ खर्च करतात, पूर्ण शक्ती खर्च करतात, परंतु परमेश्वराच्या मंदिराकरिता त्यांच्याजवळ वेळ नसतो, त्यांच्याजवळ पैसा नसतो. आज मला दुःखाने म्हणावे लागतं की आमची कितीतरी मंदिरे अशी आहेत जी पडकळीस आलेली आहेत, मोडकळीस आलेली आहेत. त्या ठिकाणच्या खुर्च्या, मेज, त्या ठिकाणचे पडदे, त्या ठिकाणच्या इतर वस्तू जुन्या झालेल्या आहेत, अगदी फाटक्या स्थितीत आहेत, तुटलेल्या स्थितीत आहेत. परंतु आम्हाला त्याची मुळीच काळजी वाटत नाही, कारण आम्ही स्वार्थी झालो आहोत. आम्हाला परमेश्वराच्या मंदिराचा जो आदर वाटायला पाहिजे तो वाटत नाही. श्रोतनो, काय आज तुमच्या गावातील किंवा शहरातील मंदिराची अशी स्थिती आहे? काय तुम्ही आपल्या मंडळीकडे दुर्लक्ष केलेले आहे? परमेश्वराच्या भवनाच्या इमारतीकडे दुर्लक्ष केलेले आहे? परमेश्वर आज आपणाशी बोलत आहे. होऊ शकतं की तुम्ही कधीच देवाच्या मंदिराला जो मान द्यायला हवा, जो आदर त्याला द्यायला हवा, तो दिलेला नाही. आणि म्हणून त्यामुळे ह्या कार्याला आपण कधीच गंभीरपणे घेतलेले नाही. परंतु आज परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. म्हणून वेळ न गमवता आपापल्या मंदिराकडे जा आणि पहा की कुठे दुरुस्तीची गरज आहे, कुठे सुधरविण्याची गरज आहे, कुठे बांधकामाची गरज आहे. आणि श्रोत्यानो, जेव्हा आपण परमेश्वराला उच्च स्थान द्याल, त्याचा आदर कराल, तर तो सुद्धा तुम्हाला कधी सोडणार नाही. तो सुद्धा तुमचा आदर करेल. आज अवश्य आहे की मंडळीतील लोकांनी ह्या गोष्टीकडे गंभीरपणे लक्ष द्यावे. परमेश्वराचे जे कार्य आहे ते करण्याची जबाबदारी सर्व विश्वासणाऱ्यांवर आहे. आणि ह्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत, कष्ट उचलायचे आहेत आणि क्लेश सहन करायचे आहेत. तेव्हा श्रोत्यानो, परमेश्वराचे पवित्र वचन, येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान जगातील लोकांपर्यंत पोहोचेल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.